नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. स्मार्ट मीटर लावलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. ठराविक कंपनीकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची जबरदस्ती ग्राहकांना केली जात असल्याच्या लक्षवेधीवर ते बोलत होते. राज्यातल्या सुमारे 6,000 विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात शिक्षक आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात आज पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये तर गुजरात राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं जगवार ट्रेनर हे लढाऊ विमान आज कोसळून अपघातग्रस्त झालं. या अपघातात 2 प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलानं दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 176 अंकांची घसरण झाली आणि तो 83,536 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंकांची घट नोंदवत 25,476 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.